साधनेने आपल्याला आत्मप्राप्ती होऊ शकते या कल्पनेने मी अतिशय भरवून गेले होते. माझी ती तळमळ आणि भावना बरोबर टिकून गुरुजींनी मला समजूनकडे नेलं. गुरुवार सकाळचा तो सत्संगाचा दिवस होता. सत्संगानंतर मी स्वामीजींसमोर हात जोडून उभी राहिले आणि म्हणाले की स्वामीजी मला आपलं मार्गदर्शन हवं आहे. स्वामीजींनी समोरच्या कॅलेंडर वरून अनुग्रहाची तारीखच निश्चित केली आणि 6 नोव्हेंबर 2000 हा माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस ठरला. माझे वय तेव्हा 36 होते. तसंच अर्जुन श्रीकांत हे अलौकिक नातं जन्मू गेले. पण या जीवनात मात्र प्रत्येकाला हा क्षण वेगवेगळ्या चक्रांवर अनुभवायला येतो. सर्वात भाग्यवान म्हणजे स्वामीजींकडे येणारा हा सगळं. या मुलांना त्यांच्या अगदी लहान वयातच हे क्षण लक्षात आले. मोठ्या स्वामीजींकडे अशाच वयोगटातील अनेक मुलं मुली आहेत आणि आजही आपण हेच दृश्य एका व्यापक स्वरूपात पाहत आहोत. अशाच वयोगटातला आज त्याचं तो सद्गुरूशी असलेलं नातं बदलून दाखवेल. सद्भक्त गौरव खर तर त्याच्या आईच्या पोटात असल्यापासून केंद्रात येतोयचं म्हणता येईल. केंद्रातील सर्व सेवांमध्ये हिरिरीने भाग घेणारा गौरव मात्र त्याचे अस्तित्व अगदीच न जाणवण्याइतका अबोल आहे आणि तो जेव्हा बोलू लागतो तेव्हा तो किती मुश्किल आहे हे कळतं. पण आज आपण त्याचे सद्गुरूंप्रती किती उत्कट भाव आहे त्याचा परिचय देणार आहोत. केंद्राच्या अकाउंटच्या कामांमध्ये त्याचा मोठा सहभाग असून ऑडिओ व्हिडिओ मध्ये देखील तो कार्यरत असतो. गौरव आता या माळे पंचपुष्प होणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी हरिनाथाय नमः. गुरुस्थानाच्या निमित्ताने सुरुवातीला मनातील एक विचार प्रकट करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्वामीजींनी वेगवेगळ्या प्रकारची प्रवचन सद्गुरु रक्षण या समासावरती आधारित आहे. या समासातील प्रत्येक ओळीवर स्वामीजींनी जी निरोपण केली ती सर्वांनाच आवडली. माझ्याही बाबतीत असंच झालं. ही प्रवचने ऐकताना कानाच्या माध्यमातून माझ्या अंतर्कणात कधी आणि कशी जाऊन बसली हे माझा मलाच कळलं नाही. मी खूप भारावून गेलो कारण हे अंतरंग विचार स्वामीजी स्वानुभवाचे मांडत होते. स्वामीजी जेव्हा प्रवचनासाठी एकेकोवी घेत होते तेव्हा या ओळींचे एका बाजून त्यांनी सफल अर्थही सांगितले आणि दुसऱ्या बाजूने स्वामीजींच्या सद्गुरूंवरती प्रेम भाव त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होत असे. प्रवचन आम्ही पारायण झाल्यावर असं वाटायचं की याच्यातच दूध घेऊन बसावं. प्रवचनातल्या काही विचारांवर चिंतन मनन सुरू राहायचं. स्वामीजींच्या चेहऱ्यावरील भाव सुद्धा त्यावेळी डोळ्यासमोर येत असत. त्यांनी माझे मन प्रसन्न होत असत. या ओव्यांप्रमाणे माझे सद्गुरूंवर किती प्रेम आहे किती भाव आहे हे तपासायचं मी ठरवलं. मी अगदी पंजळपणे सांगतो की सद्गुरूंबद्दल जो भाव पाहिजे त्यापासून मी मान आहे. माझ्या बुद्धीच्या आणि भावाच्या मर्यादा मला जाणवून बसल्या. मी खूप खिन्न झालो. काय करावे सुचत नसतो. पण त्यांनी वरील प्रेम हळूहळू वाढत होते असं लक्षात आलं. या प्रवचनाचा माझ्यावरचा परिणाम सुद्धा मान जाणवू लागला. बहुधा धर्मांना माझी दया आली असेल कारण याच काळात स्वामीजींची प्रवचन युट्यूबवरती पाहायला मिळत होती. त्यामुळे सद्गुरूंचे भावविश्व किती व्यापक आहे त्याची कल्पना परत एकदा येऊ लागली. तसंच माझ्या असं सुद्धा लक्षात आलं की या ओव्या स्वामीजींच्या जीवनाचं वर्णन करणाऱ्याच आहेत. काही दिवसांपूर्वीची खिन्नता हळूहळू कमी होऊ लागली आणि माझं मन सुखावर गेलं. एकीकडे आपली लहानपणापासून स्वामीचं बाह्य जीवन बघत होतो तर दुसरीकडे त्यांचे अंतरंग किती व्यापक आहे किती उदात्त आहे किती सद्गुरुमय आहे हे लक्षात येत होत. मी अजूनच भारावून गेलो. असं जाणवू लागलं की समर्थांनी वर्णन केलेल्या सद्गुरूंप्रमाणेच माझे सद्गुरू अतिशय तसे आहेत. अशा सद्गुरूचा सहवास मार्गदर्शन प्रेम आणि अनुग्रह या सगळ्या गोष्टी मिळणं किती भाग्याची गोष्ट आहे. गुरुस्थानाच्या निमित्ताने स्वामींच्या आठवणींना उजाळा मिळाला त्यातीलच काही आठवणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मला असं होतं की पहिली किंवा दुसरी वेळ आहे तेव्हा शाळेतली बरीच मुलं आई बाबांबरोबर गणपती विरोध पाहायला शिवरोड वरती जाणार होती. त्यामुळे तिथे जावं असं माझंही वाटत होतं पण आईबाबांची लाईन असल्यामुळे ते शक्य नव्हतं. त्याच काळात स्वामी लक्ष्मीराव बँचमध्ये होते. बाबांनी स्वामीजीला विचारलं आणि माझी ही मेहनत त्या दिवशी मला आठवत स्वामीजींनी ऑफ व्हाईट कलरचा हाफ शर्ट घातला होता. मी स्वामीजींपाशी गेलो आणि त्याच्यानंतर तिथे जी खिडकी आहे त्या खिडकीपाशी जाऊन मेहनत बघत होतो. पण खिडकी जरा उंच होती माझ्यापेक्षा त्यामुळे मला मेघवती दिसत नव्हती. हे स्वामीजींच्या लक्षात आलं आणि स्वामीजी मधला आले आणि त्यांनी मला कडेवर घेतलं आणि काही का मेघवून दाखवली. आज या प्रसंगाकडे मागे वळून बघताना असं वाटतं की स्वामीजींनी जे तेव्हा उचलून घेतलं कडेवर ते आजही तसंच आहे आणि इथून पुढेही तसंच राहील. कारण आतापर्यंत स्वामीजीच आपला सांभाळ करत आहेत आणि इथून पुढेही स्वामीजी सांभाळ करत राहतील. स्वामी मंगळनाथांनी आपला देह स्वामी कार्यासाठी विचारला. स्वामी पुत्रांना सुद्धा आपला देह स्वामी कार्यासाठी विजवत आहे हे आपण सगळेच पाहतो. असा जे का प्रसंग माझ्यासमोर भेटला तो खरंच एक अविस्मरणीय प्रसंग होता. काही वर्षांपूर्वी तेव्हा मी दाहोदर सरांच्या ऑफिसमध्ये काम करत होतो तेव्हा रात्री 10 वाजता अचानक स्वामीजी ऑफिसमध्ये आले. त्यांच्याबरोबर काही केंद्रातील साधक होते. कुठं तरी मंडळाचं काम होतं तेव्हा ते तिकडे आले होते. स्वामीजी दाहोदर सरांच्या केबिनमध्ये बसलेले होते. हे मला लांबच दिसलं आणि मला खूप आनंद झाला कारण बरेच दिवस मला केंद्रातल्या तेव्हा जमलं नव्हतं. असा विचार मनात आला की स्वामीजींची भेट होईल आणि आपल्याला त्यांना नमस्कार करता येईल. माझा असा अंदाज होता की स्वामीजी साधारण एक अर्धा पाऊण तास तिकडे थांबतील पण हा अंदाज साफ चुकीचा. 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजता, 2 वाजले तरी स्वामीजी तिथे बसून काम करत होते. तिथून स्वामीजी पहाटे 5:30 दरम्यान निघाले. स्वामीजी आले तो दिवस होता बुधवारचा. त्यावेळी आता जो मंगळवारी कार्यक्रम होतो काठीपेटींचा तो तेव्हा बुधवारी होत असे आणि बराच वेळ तो चालत असे. हा मुलाखतींचा कार्यक्रम आणि त्यानंतरचं रात्रीचं स्वामीजीचं प्रवचन हे संपूर्ण स्वामीजी तिकडे आले होते. आणि घरी जायला इतका उशीर झाला होता तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सकाळी नेहमीच्या वेळेस स्वामीजींनी प्रसंगाचा कार्यक्रम घेतला. या प्रसंगातून स्वामीजीचे अनेक गुण लक्षात येतात. स्वामीजींच्या जीवनाकडे बघून खूप शिकण्यासारखे आहे असं प्रकर्षाने जाणवलं. प्रभू रामचंद्रांबद्दल जर का बोलायचं झालं तर सीतामाईचा उल्लेख हा होणारच. स्वामी मंगळनाथांबद्दल सुद्धा बोलताना सर्व त्यांचा उल्लेख होणार. त्याचप्रमाणे स्वामी मकरंदनाथांबद्दल बोलताना मंगळताईचा उल्लेख हा होणारच. मंगळताई मंगळ की आपल्या ग्रहामध्ये येतो तो तुमचा प्रसन्न चेहरा तुमची आपुलकी तुमचा सर्वांबद्दल असणारं प्रेम अनेक गोष्टी आपल्या घरात सतत तुमच्या हातात असलेली चव सुद्धा आपल्याला जवळ असली पण त्याच्याबद्दल मी आता जास्ती काही बोलणार नाही कारण थोडस जर त्याच्याबद्दल जास्ती बोललो तर आपल्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतो. स्वामीजी आणि वडिलांचाही सगळ्यांचा किती विचार करतात हे एका प्रश्नाकडे लक्षात आलं. यावर्षी जानेवारी महिन्यामध्ये महिमांशी आम्हाला सगळ्यांना घरी एका कार्यक्रमासाठी बोलत होतो तेव्हा तिने मधुरताईंनी बोलवलं. स्वामीजी बाबांकडे चौकशी केली की कसे जर आखात वगैरे. स्वामीजी सगळ्या गोष्टींचा विचार सर्व बघणे करत असतात. स्वामीजी म्हणाले तुम्ही सहा जण आहात तर तुमची दायित्व घ्या आणि शिवाय आमची सूट पण घेऊन जा. ठरल्याप्रमाणे माझी बाईक गणेशपुरला लावली आणि सूट घेऊन घरी आलो आणि सगळ्यांना घेऊन आम्ही ठरल्याप्रमाणे वेळेवर निघालो पण मध्ये ट्रॅफिक लागल्यामुळे पोचायला उशीर झाला. बाबा मधुरा त्यांना घेऊन येणार होते पण त्यांनाही ट्रॅफिक लागलं त्यामुळे त्यांनाही पोचायला तिकडे उशीर झाला आणि कार्यक्रम थोडा उशिरा सुरू झाला. परत मधुरा त्यांना घरी यायला उशीर व्हायला नको म्हणून बाबा तिकडून त्यांना घेऊन लवकर निघाले. थोड्या वेळाने मला मधुरा त्यांचा फोन आला. त्या मला म्हणाला तू बाईकवर आला आहे आणि आता उशीर झाला आहे तू घरी सगळ्यांना सोडून परत तिकडे गाडी घ्यायला येऊ नको गाडी तिकडेच ठेव आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातील तेव्हा जाताना गाडी ठेव. त्या असं म्हणल्या याचं कारण तेव्हा खूप थंडी होती आणि मी बाईकवर आलो होतो मला थंडीचा त्रास होऊन आम्ही म्हणून मी भरत यांनी मला दुसऱ्या दिवशी सकाळी केला. त्यावेळी मनात मी आणि संघ किती विचार केला स्वामीजी तुम्ही धंदा केल्याप्रमाणे आमच्यावर प्रेम करा. खंत फक्त एका गोष्टीची वाटते ती म्हणजे मंडळ केल्याप्रमाणे मला तुमच्यावर प्रेम करता येईल सुद्धा जर का मी पाळतू शकलो तर खऱ्या अर्थाने गोमस्त म्हणायला सुरुवात होईल. स्वामीजी गोमस्त होण्याच्या निमित्तानं मी दर्शन करायचं ठरवलं. मला असं लक्षात आलं की आपला निधी जीवन अपेक्षित आहे त्यापासून मी लांब नाही. तुम्हाला अपेक्षित असलेलं जीवन आणि प्रत्यक्षात असलेलं जीवन त्याच्यातील अंतर लवकरात लवकर कमी करायचे आहे. तुमचं काय आयुष्य मला तुम्ही सांगितलेल्या साधनेसाठी आणि सेवेसाठी वापरायचं आहे. तसेच उत्तम परमार्थासाठी ज्या गोष्टी आपल्याशीत आहेत त्या माझ्याकडून घडो ही आपल्या चरणी अंतर कनाक्षण कनेक्शन हा योग्य
गौरवच्या या भावपूर्ण गुरुसंग्रहावरून असे म्हणता येईल की मुमुक्षू जेव्हा साधकाच्या पावलाने चालू लागतो तेव्हा टाकलेल्या प्रत्येक पावलाने त्याची सद्गुरूंप्रती असलेली भक्ती व शरणागती वृद्धिंगत होत असते. एका आदरयुक्त भीतीने सुरू होऊन हे नातं प्रेमाच्या दिशेने सरकत असतात. माझ्या देखील भाव असाच विकसित होतलेला अनुग्रहानंतरच्या काळात अशी मानसिकता होती की प्रपंच आणि परमार्थ दोन समांतर अशा विषय आहेत. परंतु स्वामीजींच्या ग्रंथांमधून आणि सत्संगामधून मला परमार्थाच्या पाऊल खुणा पटत गेल्या आणि लगेचच त्या व्यवहारिक जीवनात अंमलात आणत गेल्या. अशा प्रकारे अनेक छोट्या छोट्या घटना पण आपण पार बदलून जातोय आणि स्वामीजींच्या अधिकाधिक जवळ जातोय असे लक्षात येते. त्यांची अंतिम पार्टनरची भूमिका मला पदोपदी त्यांच्या आश्वासनांची जाणीव करून द्यायची आणि ते म्हणजे मी तुझ्या बरोबर आहे. करत करत माझी मानसिकता बदलून असा संसार आणि कर्मार्थ हातात हात घालून कसा करायचा याचा सूर बसायला होता. अशा प्रकारे आपण सर्वच जण आपल्या आपल्या पातळीवरून प्रयत्नशील असतो आणि त्यानुसार आपण घडत जातो. साधकाच्या घडण्यामध्ये सद्गुरु सेवेचा देखील मोठा प्रभाव पडत असतो. सद्गुरु सेवेचा आदर्शभूत म्हणजे खरं सांगितलं पण सेवा काय असते ह्या ज्या बऱ्याच अशा साधकांकडून शिकले त्यातले म्हणजे सद्भक्त अर्चना महाजन आणि सद्भक्त शशांकदा महाजन. केंद्राच्या कुठल्याही सेवेसाठी आणि कुठल्याही वेळेला तत्पर अशी ही दोघं. त्यात सद्भक्त शशांकदा आज आपल्या सद्गुरुसमान चालत होते. व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर असून आपल्या सगळ्या वस्तूंची इलेक्ट्रिकल कामे त्यांनीच केलेली आहेत. अतिशय कडकदार आणि बहुआयामी अडी अडचणीला अगदी धावत जाऊन मदत करणारी त्यांच्या केंद्रातील सेवेला तोडच नाही. तर शशांक दादा आता या मागे दुसरं पुष्प होते.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांनी परमहंस सद्गुरु स्वामी मधुरंगनाथ 1990 सालातली ही एक संध्याकाळ माया अपार्टमेंट मधील ध्यान केंद्रात मी मनात खूपशा शंका आणि अस्वस्थता घेऊनच पोहोचलो. ध्यान मंदिरात गंभीर पण पवित्र शांतता होती. थोड्या वेळाने दिवे लागले आणि मला स्वामी माधवनाथांचे प्रथमच प्रत्यक्ष दर्शन घडले. नुकताच माझा तो अर्चनाशी परिचय झाला होता आणि मी तिच्याशी लग्न करायचे ठरवले होते. तिने मला स्वामीजींविषयी सर्व सांगितले. परमार्थाची तिची आवड मला समजली होती. स्वामीजी खरंच कसे असतील, आपल्या हिच्यावर इतके प्रेम आहे पण हिची ओढ तर स्वामीजींकडे आहे. मग ही संसार करू शकेल का की मध्येच सगळं सोडून जाईल. लग्नाच्या अगोदर अर्चनाने मला एक अट घातली होती, मी केंद्रात जाणार, त्यासाठी तू कधीही मला विरोध करायचा नाही, हे मान्य असेल तरच आपले लग्न होईल, नाहीतर आत्ताच आपला मार्ग वेगळा आहे. मला ही अट मान्य करण्याशिवाय दुसरा उपायच नव्हता. पण मनात अनेक शंका होत्या. सर्व शंका घेऊन मी माझ्या अपार्टमेंटमध्ये गेलो. स्वामीजी समोर बसलो. स्वामीजींनी बोलायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य, माझ्या मनातल्या प्रत्येक शंकेचं निरसन त्यांनी त्या दिवशी केलं. एवढंच नाही तर त्या शंकांची उत्तरं अगदी प्रमाणित मला मिळाली. आतून मला एक दिलासा मिळाला. उद्या स्वामीजींना मी नमस्कार केला आणि मी शांत झालो. अर्चनाची अट मला पूर्ण मान्य नाही. मी मला कार्यक्रमांना येऊ लागलो. 1996 साली स्वामीजींनी देह ठेवला त्यावेळी वैकुंठातला तो प्रसंग मी आजही विसरू शकत नाही. स्वामीजी जेव्हा देहात होते तेव्हा मला त्यांच्याकडे येण्याची बुद्धी झाली नाही. मी अर्चनाला केंद्रात जाण्याला कधीही विरोध केला नाही, परंतु केंद्रात येण्याविषयी कधी उत्सुकताही दाखवली नाही. मला स्वामीजींविषयी खूप आदर वाटत होता, तरीही आपलं जीवन त्यांच्या पायाशी व्हावे हा विचारही कधी मनात आला नाही. स्वतःच्या क्षमतेवरच मी खूप खुश होतो आणि अभिमानीही होतो. दरम्यान आमच्या जीवनामध्ये काही अडचणींचे प्रसंग आले, त्यातून मार्ग निघणे खूप कठीण होते. सर्व शक्ती पणाला लावूनही गुंता सुटत नव्हता. मी अधबर झालो. शेवटी स्वामीजींकडे आम्ही दोघांनी जाण्याचे ठरवले. स्वामीजी जे सांगतील त्याप्रमाणे निर्णय घेण्याचा निश्चय केला. मी स्वामी मकरंदनाथांना या आधी कधीही पाहिले नव्हते. अर्चनाकडून समजायचे तेवढेच पूजनीय स्वामीजींनी आम्हाला दिलेल्या वेळी आम्ही शुक्रवार पेठेत त्यांच्या घरी पोहोचलो. तो दिवस होता 15 जानेवारी 2000 साल. आमचे सर्व म्हणणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. माझी सर्व चौकशी त्यांनी केली आणि आमच्या अडचणींवर अतिशय परखड असा उपाय सांगितला. आज केवळ त्यांच्यामुळे तिथे तिथपर्यंत आम्ही आलो आहोत आणि समाधानाचे जीवन जगत आहोत. माझ्याकडे ज्या प्रेमाने त्यांनी पाहिले ते आठवले की वाटतं इतकं प्रेम आजवर कोणीच माझ्यावर केलं नाही. स्वामीजींची ती भेट मला स्नायूंची बदलवणारी कळली. मी कसा त्यांच्याकडे ओढला गेलो मला कळलंही नाही. यथावकाश मी सोमवारी रामकर राम मंदिरात आणि रविवारच्या प्रवचनांना येऊ लागलो. खर तर मला काहीच समजायचे नाही, पण स्वामीजींना पाहिलं आम्ही केंद्रात यायचो. त्यांना नमस्कार केला की त्यांच्या प्रेमाने पाठीवरून फिरणारा हा मला एक वेगळ्याच जगात घेऊन जायचा. घरी आलो की तासन तास आम्ही दोघंही स्वामीजींविषयी बोलत राहायचो. वास्तविक मला तर त्यांचा सहवासही नव्हता, पण त्यांनी माझ्या विचारांचा मनाचा संपूर्ण ताबा घेतला होता. व्यवहारी जगात संपूर्ण बुडालेला मी सहसा कोणावरही विश्वास ठेवत नव्हतो. स्वामीजींची भेट झाली आणि मीच मला वेगळा वाटू लागलो. मला अनुग्रह घ्यायची तीव्र इच्छा होऊ लागली. माझ्या वतीने आदरणीय मिदिनदादांनीच स्वामीजींना त्याबाबत विचारले आणि स्वामीजींनी त्वरित उत्तर दिला. 1 सप्टेंबर 2007 या दिवशी त्यांनी मला अनुग्रह दिला. माझे जीवन नव्याने सुरू झाले. मी पुण्यात एकटा आलो. शिक्षण, व्यवसाय, सेटलमेंट हे सर्व निर्णय एकटा घेत गेलो. आता मात्र मला वाटू लागले की आपण एकटे नाही, आपल्या कुटुंबाचे प्रमुख स्वामीजी आहेत. स्वामीजींना हे वागणे आवडेल का असा विचार आपोआप होऊ लागला. माझ्या बेफिकीर स्वभावाला चांगलाच लगाम बसला. मी थोडा सॉफ्ट झालो. बोलण्यातील रफनेस कमी झाला. हे सगळे बदल होताना मला कसलाच त्रास होत नव्हता. शांत बसणे मला माहीतच नव्हते. सतत कशात तरी स्वतःला गुंतवून घेणे हा माझा स्वभाव होता. परंतु स्वामीजींनी शिकवले तसे मी ध्यानाला बसू लागलो, नाम घेऊ लागलो. खूप वेगाने मी बदलत होतो. स्वामीजींशिवाय मी दुसरा विचारच करू शकत नव्हतो. मनात स्वामीजींची सेवा करण्याची इच्छा होती, जोर करू लागली. स्वामीजींना माझा कुठे उपयोग होईल का असं सारखं वाटू लागलं. दिवसातून किती वेळा मी हाच विचार करायचो. मनातून स्वामीजींना प्रार्थना केली, आपली सेवा करण्याची संधी मला मिळावी. स्वामी माधवनाथांच्या दर्शनानंतरची कितीतरी वर्ष मी वाया घालवली होती. त्याचा पश्चाताप माझा होत होता. स्वामीजींना आपल्या मनातले सर्व समजते. माझी ही प्रार्थना त्यांनी ऐकली. एका रविवारी सकाळी अचानक त्यांचा फोन आला. मी मनातून प्रथमच खूप घाबरलो. वाटलं आपलं काहीतरी चुकलं म्हणूनच स्वामीजींनी फोन केला आपल्याला. तेवढ्या स्वामीजींचे शांत आणि विलक्षण प्रेमाचे शब्द मला ऐकवत, शशांक तू कधी येऊ शकतोस, तुला कधी वेळ आहे. मी खूप खुश झालो आणि म्हणालो मी आताच येऊ. ते हो म्हणाले आणि गणेशपुरमच्या इलेक्ट्रिकलचे काम करण्याची संधी मला त्यांनी दिली. माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा तो काळ होता. रोज स्वामीजींना भेटायचो, कधी साईटवर तर कधी मी त्यांच्या घरी, अगदी कुठल्याही वेळी जायचो. एकदा काही कामासाठी मी त्यांच्याकडे गेलो. स्वामीजी गॅलरीत झोपाळ्यावर बसले होते. त्यांनी मला समोर बसवून घेतले. इतक्या सौभाग्यवती मधुराताईंनी माझ्या जागी चकलीची डिश आणून ठेवली. मला खाण्याचा खूप संकोच वाटत होता. आमचे कामासंबंधीचे बोलणे सुरू होते. बोलता बोलता स्वामीजींनी चकलीचा एक छोटा तुकडा माझ्या हातात दिला आणि मीही तो घेतला आणि पुढे बोलू लागलो. स्वामीजी आपण मला चकलीतला एक एक घास देत राहिला आणि मी खात राहिलो. सगळी चकली संपल्यानंतर मला कळले. आपल्या सद्गुरूंनी मोठ्या प्रेमाने आपल्याला घास बदलले. नंतर बऱ्याच वेळाने मी मानावर आलो. स्वामीजी माझी आई झाली होते असं म्हणण्यापेक्षा त्यांचं आई पण मला तेव्हापासून समजू लागलं. कधी कधी गणेशपुरूंचं काम खूप उशिरापर्यंत व्हायचं. अनिकेत, दिनेश, मी रात्रीपर्यंत तिथेच असायचो. स्वामीजी आमच्या बरोबर थांबून राहायचे. आम्ही गेलो की नाही याचे त्यांचं लक्ष असायचं. त्यांच्या शक्तीवरच आमचे सर्व काम सुरळीत पार पडायचे. श्रम कधीच झाले नाही. अशी ही पवित्र वस्तू प्रत्यक्ष सद्गुरूंनी आपल्या सर्वांकरिता अपार कष्ट घेऊन घडवली आहे. स्वामीजींच्या परिश्रमाची जाणीव मला प्रत्येक वेळी व्हायची आणि वाटायचं आपल्यामुळे स्वामीजींना कधीच त्रास होऊ नये. मी गाडी देखील हळू चालवायला लागलो. प्रत्येक कृती जबाबदारीची जाणीव होऊ लागली. गणेशपुरम काम सुरू होते तेव्हा स्वामीजींच्या घराचे इंटिरियर काम सुरू होते.
मी इलेक्ट्रिकलचे काम करत होतो, सर्व काम पूर्ण झाले, ते रोज माझे बिल किती झाले असे विचारायचे, तुझे पैसे तयार आहेत ते लगेच घेऊन जा असा आग्रह झालायचे, पण मला पैसे घ्यायचे नव्हते, आपण स्वामीजींसाठी एवढे तरी करावे ही भावना त्या मागे होती, त्यामुळे मी बिल घेण्याचे टाळाटाळ करत होतो। बरेच दिवस झाले मला खूप मला वाटले आपला हेतू साध्य झाला आणि मला आनंदही झाला, तो विषय विसरून गेलो। काही दिवसांनी माझ्या एका जवळच्या व्यक्तीचे लग्न होते आणि त्यासाठी आम्हाला काही आर्थिक मदत करण्याची इच्छा होती, आम्ही हे सर्व स्वामीजींना सांगण्यासाठी गेलो। त्यांनी आम्हाला त्याच दिवशी घरी बोलावले, आमचे सगळे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले आणि म्हणाले, शशांक आपल्याला ही मदत करायची, पुढे थांब। त्यांनी मधुरताईंना हाक मारली आणि सांगितले, ते कपाटात ठेवलेले पैसे आणा, आता आपण जेवू। मी हजरलो, आम्हाला तिथून पळून जावेसे वाटत होते, स्वामीजींनी आमचे काही ऐकले नाही, सगळी रक्कम आम्हाला दिली आणि म्हणाले, अरे मी ह्या संधीची वाटच बघत होतो, ती भगवंताने आज दिली, हे पैसे तुम्ही प्रसाद भेट म्हणून स्वीकारा। कामाचे असे पैसे दिले नाही तर मंदार केदारवर काय संस्कार होतील याचा विचार करा, मला ते पैसे घेण्याशिवाय काही उपायच नव्हता। शेवटचा प्रयत्न म्हणून अर्चना म्हणाली, स्वामीजी जुईसाठी लागतील तेव्हा आम्ही आपल्याकडून घेऊ हे पैसे, तोपर्यंत तरी राहू देत ती तुझे पदेत सारखे। एवढे ऐकले आणि त्याच मिनिटाला ते म्हणाले, तर आताच आपण एफडी करू। 10 मिनिटाच्या आत आम्ही तिघेही बँकेत गेलो आणि जुईच्या नावावर स्वामीजींनी एफडी केली। वृक्ष व्यवहाराला विलक्षण प्रेमाची चौकट घातलेली मी प्रथमच अनुभवत होतो। स्वामीजी आपल्यावर खूप प्रेम करतात, परंतु आपण कधी कधी बेसावधपणे वागतो, असा बेसावधपणा माझ्या आतून घडला। या ध्यान मंदिरात तिथे एक फ्रेम लावायची होती, माझ्याकडून ती लावण्यात खूपच उशीर झाला। त्या दिवशी संध्याकाळी स्वामीजींनी त्या सुंदर चित्राचे खूप कौतुक केले आणि म्हणाले, खर तर ही प्रेम आधी स्थिती यायला हवी होती, आज स्वामीजी जर असते तर त्यांना हा वंशित चालला नव्हता, मी इतका कडक वागत नाही। आज हे शब्द मला नेहमीच जागा आणि तत्पर ठेवतात। माझ्या हाती कितीतरी दोष स्वामीजी शांतपणे सहन करतात, मला सांभाळतात, अपेक्षित असं वागण्याचा मी मनापासून प्रयत्न करतो, माझी कर्तव्य नीट पार पाडण्याचा प्रयत्न करतो। जेव्हा जबाबदारीचा खूप क्षीण येतो तेव्हा स्वामीजींना पाहतो आणि त्यांचं प्रेम आठवतो आणि पुन्हा साजा होतो। परम पूजनीय सौभाग्यवती मधुरताई नेहमी प्रेमाने चौकशी करतात, त्या कितीही दमलेल्या असल्या तरीही उत्साही असतात, आपल्या सर्व साधक विश्वाची नेहमीच काळजी करतात। स्वामीजी आपल्या चरणांची मी प्रार्थना करतो, आपण दाखवलेल्या मार्गावरून चालण्याची शक्ती आणि बुद्धी मला मिळू दे, माझं सर्व जीवन आपल्या चरणांशी समर्पित होऊ दे। हरिओम सत्त।
या हृदयस्पर्शी गुरु स्मरणानंतर आपण एक अभंग ऐकूया, सादर करेल सर्वत्र ओंकार।
Thank you.
अतिशय मनापासून आणि गेली अनेक वर्ष करत आहे. काका आपलं सद्गुरु सवन स्वामीजींच्या चरणी
संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेले विश्वाच्या मुळाशी असलेले जे परमात्मा आहे आणि संसाराच्या गर्भेत अडकल्यांना आत्मदर्शनाकडे अतिशय प्रेमाने जे घेऊन जातात असे दीनबंधू सद्गुरुराज यांना प्रेमाने मी वंदन करतो. प्रत्येक साधकासाठी गुरुस्तवन करणं ही फार मोठी आणि परमभाग्याची गोष्ट असते. सद्गुरुस्तवनामुळे अंतर्मन हे अधिकच शुद्ध आणि स्वच्छ होतं. असं असलं तरी ते सवाल दोन प्रगट करणं हे माझ्यासारख्या साधकांना धाडसच वाटतं. मी केंद्राशी बांधलो गेलो तर केवळ स्वामीजींनी माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे. स्वामीजींचं प्रेम हे त्यांच्या स्वामीजी आपल्यावर निर्वास प्रेमच करतात. ते त्यांच्या दृष्टीतून स्पर्शातून बोलण्यातून व्यक्त होत असतात. माझ्या सर्व चुका दूर सारून स्वामीजी साधनासाठी सतत प्रोत्साहित करत असतात. साधकापक्षी त्याच्या जीवनातील असणाऱ्या उणीवांकडे केवळ लक्ष देऊन त्या कमी करण्यापेक्षा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जर वृद्धींना करत गेलो तर उणीवा आपोआपच कमी होतात असा परमपूज्य स्वामीजींचा माझ्या उणीवा माझ्या बाबतीतील दृष्टिकोन असावा असं वाटतं. स्वामी मकरंदनाथांचा भावलेला गुण म्हणजे सद्गुरु कार्यात जास्तीत जास्त साधकांना तत्व सामावून घेता येतील आणि सेवा कार्यातून साधक केंद्राशी अधिक जोडला जाईल याकडे त्यांचा भर असतो. पंढरपूर आनंद यात्रेतील एक प्रसंग मला आठवतो. पंढरपूरला पोहोचल्यावर भोजन व्यवस्थेत काही कार्यकर्त्यांची आवश्यकता असल्याचे समजले. माझा केटरिंगचा व्यवसाय असल्याने व खूप वर्षापासून आपण केंद्रात काही सेवा करावी ही माझ्या मनातील इच्छा होती. म्हणून मी भोजन व्यवस्थेत सेवा करण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी सद्भक्त पंकज दादा गोळे काका अभय कुमार जेवीताई हेमाताई रोहिणीताई असे इतर बरेच ज्येष्ठ साधक होते. माझ्या भिडस्त स्वभावाने मी जरा सांभाळून थोडं लांबून संस्थेत तेवढंच काम करत होतो. मटारखान्याची तयारी पदार्थांची चव पाहणे आणि केंद्रातील शिस्तीप्रमाणे सर्व वेळेवर होत आहे का नाही असे एकंदरीत सेवेचे स्वरूप होतं. अशा प्रकारे मी प्रथमच केंद्रातील सेवेशी जोडलो गेलो. दुसऱ्या दिवशी नाश्त्याला साबुदाणा खिचडी होती आणि माझ्या असे लक्षात आले की भिजवलेला साबुदाणा हजार साधकांसाठी पुरणार नाही. मी ही गोष्ट अभय कुमार जयसे व पंकज दादांना सांगितली. सर्वानुमते अंदाज काढून जास्तीचा साबुदाणा भिजवला व नाश्ता व्यवस्थित पुरला. हा विषय माझ्यासाठी इथेच संपला होता. परंतु स्वामीजी रोज रात्री भोजन व्यवस्था सेवेतील प्रमुखांना भेटत आज कशी व्यवस्था होती काय काय म्हणले याचं दर्शन घेत त्यांनाही गोष्ट समजली. दुसऱ्या दिवशी माझे स्वामीजींची जेव्हा भेट झाली तेव्हा त्या गडबडीत सुद्धा मला ते म्हणाले की त्याच्या लक्षात आले नसते तर फार मोठी पंचायत झाली असती. आपण वेळेवर काहीच करू शकलो नसतो आणि म्हणाले की तू या व्यवसायात आहे हे मी कसा विसरलो. स्वामीजींनी असं म्हणण्याचं खरं कारण म्हणजे माझं केंद्रात नियमितपणे येणं. पण स्वामीजींनी तसे काहीच दर्शवले नाही हे पाहून मला खरंच खूप मनापासून वाईट वाटलं. स्वामीजी सर्व साधकांचा भाव कसा जपतात हे माझ्या चांगलेच लक्षात आहे. असाच एक प्रसंग की स्वामीजी केंद्रातील सर्व कार्यक्रम किती बारकाईने बघत असतात याचाही एक अनुभव आला. मागील वर्षी झालेल्या महाशिबिरात माझ्याकडे सर्व साधकांना 3 दिवस नाश्ता व चहा कॉफी वेळेवर देण्याचे काम होते. स्वामीजींच्या कृपेने माझ्याकडून हे काम व्यवस्थित पार पडले. स्वामीजींच्या कृपेशिवाय हे काम माझ्या हातून घडलेच नसते ही माझी भावना होती. मी एवढा मोठा केटरर नाही की जो रोज 1000 व्यक्तींचा नाश्ता सकाळी 7:45 पर्यंत एसपी कॉलेजला उपलब्ध करून देईल. परंतु हे केवळ स्वामीजींनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासामुळे हे काम व्यवस्थित पार पडले. या कार्यक्रमानंतर सर्व कार्यकर्ते व त्याच्या सेवा पुरवणाऱ्या बाहेरील कॉन्ट्रॅक्टर यांचा श्रमपर्याय केंद्राने आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्व समित्यांनी कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून कसे व काय काय नियोजन केले याचा लेखा लोकांना मांडण्यात आलेला होता. या कार्यक्रमात माझ्याकडे दिलेल्या कामाचा उल्लेख करण्याचे अनावधानाने राहून गेले. कार्यक्रमातील समारोपाच्या वेळी स्वामीजींनी मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली व ते म्हणाले की चहा नसल्याचे सहसा उल्लेख करायचा राहिला तो अनावधानाने राहिला, तो राहिला नको होता. प्रामाणिकपणे मी सांगायचं म्हटलं तर स्वामीजींचे असे सांगणे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होते, कारण या गोष्टीचा मी विचार देखील केला नव्हता आणि तशी अपेक्षा देखील नव्हती. इतकी लहान लहान गोष्ट देखील स्वामीजींच्या नजरेत जोडून सुटत नाही. कार्यक्रमातील प्रत्येक गोष्टीत स्वामीजींचे बारकाईने लक्ष असते हे मला समजलं. स्वामीजी साधकाला अनुग्रहित करतात त्या क्षणापासूनच ते त्याची काळजी वाहत असतात, त्याच्या सुखदुःखात समरस होऊन त्याला आधार देतात. असे 2004 सालाची गोष्ट. माझा भाऊ पुणे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. त्याची तब्येत खूपच चिंताजनक होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार तो 2-4 दिवसांचा सुट्टी होता. मी स्वामीजींना ही गोष्ट सांगितली व म्हणालो तुम्ही त्याला भेटायला याल का. स्वामीजींना असे विचारण्याचे कारण म्हणजे भावाला सत्पुरुषांचे दर्शन व्हावे, संतांचे दर्शन व्हावे अशी माझी इच्छा होती. स्वामीजी लगेचच म्हणाले की उद्याचं केंद्र संपलं की आपण जाऊ. दुसऱ्या दिवशी स्वामीजी केंद्र संपल्यावर भावाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले. भावापाशी 5 मिनिटं बसले, त्याला नामस्मरण करण्यास सांगितले, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. समोरच्या रूममधील एक भगिनी हे सर्व पाहतच होत्या. त्यांना देखील स्वामीजींनी त्यांच्या आईला भेटावं अशी इच्छा झाली व त्यांनी स्वामीजींना विनंती केली. स्वामीजी त्यांना देखील भेटले व नंतर आम्ही थोड्याच वेळाने निघालो. ज्या दोन्ही पेशंटला स्वामीजी दवाखान्यात भेटले ते स्वामीजींचे अनुग्रहित तर नव्हते, परंतु स्वामीजींनी त्यांना प्रत्यक्षात तरीही पाहिलेले नव्हते. यावरून 2 गोष्टी लक्षात येतात की स्वामीजी किती साधेपणाने राहत असले तरी त्यांचं संतत्व अथवा ते सत्पुरुष आहेत हे समोर त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही. मग ते केंद्रात येत नसले तरी त्यांच्या बोलण्यात ना वागण्यात ना ते लक्षात येते. आणि दुसरी गोष्ट अशी की साधकाचा भाव जपण्याकरता स्वामीजी खूप त्यांच्या बिझनेस शेड्यूलमधून सुद्धा वेळ काढत असतात. श्री समर्थांनी शिवरायांच्या संदर्भात काढलेले उद्गार आपल्याला चांगलेच माहीत आहे. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असते, यातील स्वामीजींचं सलगी देणं कसे असते याचा एक दिवस मलाही प्रत्यय आला. माझ्या एका समारंभात केटरिंगची ऑर्डर होती व तिथे स्वामीजी पण आलेले होते. स्वामीजी एका व्यक्तींबरोबर काही बोलत होते. त्याचवेळेस मी देखील तिथे गेलो. त्यांच्याशी माझी ओळख करून देताना स्वामीजी म्हणाले की हा माझा मित्र याचेच केटरिंगच्या आज इथे आहे. आमच्या घरी पण काही कार्यक्रम असेल तर याच्याकडेच काम असतं. अशा प्रकारे त्यांनी माझा मित्र म्हणून ओळख करून देणं हे माझ्यासाठी एक धक्कादायकच गोष्ट होती. तो आपला अनुग्रहित आहे किंवा तो केंद्रात येतो असे काही न सांगता सद्गुरूंनी आपल्याला आपला मित्र म्हणणं हे खरोखरीतच अनपेक्षित होतं. पण स्वामीजी असा कधी विचार देखील करत नाही. मी कोणीतरी यांच्यापेक्षा वेगळा आहे किंवा यांच्यापेक्षा मी कोणी मोठा आहे असा स्वामीजींचा कधीच भाव नसतो. स्वामीजी आपल्यातीलच एक म्हणून जगतात आणि तसेच ते कायम आपल्याशी वागत असतात. अशाच लहान लहान प्रसंगातून आपण जीवनात कसे आचरण करावे हे ते दाखवून देत असतात. जीवनातील कौटुंबिक कर्तव्य पार पाडत असताना त्याची जाणीव मुलांना घरच्यांना कशी करून द्यावी याबाबत स्पष्टता ठेवावी याचा अनुभव मला देखील एका प्रसंगातून आला. चिरंजीव अमुकच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनसाठी काही पैसे भरावे लागणार होते. याबाबत स्वामीजींना विचारले असता ते म्हणाले की आजच्या काळात अशा गोष्टी आवश्यक असल्याचं जरूर कराव्या. मुलांचं शिक्षण व्यवस्थित व्हायला पाहिजे व ते करून देणं आपलं कर्तव्यच असतं, पण त्याची क्षमता ओळखून या सर्व गोष्टी कराव्यात. त्याला आपण किती पैसे भरणार आहोत, कसे उभे करणार आहोत याची जाणीव स्पष्ट शब्दात करून दे. त्याला सांग की नोकरी लागल्यावर तुला हे पैसे परत करायचे आहे. या प्रसंगावरून असे लक्षात येते की शिक्षण सुरू असताना मुलांनी परिस्थितीचे भान राखावे तसेच जबाबदारी ओळखून आपले शिक्षण पूर्ण करावे. शिक्षण संपल्यावर देखील त्यांनी त्याची जाणीव ठेवावी हे स्वामीजी कायमच सांगत असतात. आणि आताच्या परिस्थितीत हे किती समर्पक आहेत हे आपल्याही लक्षात येते. सद्गुरु स्तवन हे सौ मधुराताईंशिवाय पूर्ण होऊ शकतच नाही.
आपल्या सर्वांनाच माहित आहे की त्या आपल्या सर्वांसाठी किती कष्ट करतात आणि आपली कशी काळजी घेत असतात. हे सर्व आनंदाने व हस्तमुखाने करतात. तसेच त्यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटीत किंवा फोनवरील बोलण्यात स्वमधुरातही खडखडून हसल्याने असं घडतच नाही. माझा विषय खाण्याशी संबंधित असल्याने काही ऑर्डर सांगितल्यावर त्यांचं पहिलं वाक्य असतं की माझं खूप मोठं टेन्शन दूर झालं. ऑर्डर पूर्ण झाल्यावर पहिला मेसेज लगेच येतो की सगळ्यांना खूप आवडलं आणि व्यवस्थित झालं आणि त्याच्याबरोबर बिल सांगा असा एक आदराचा मेसेज असतोच असतो. मला बिल सांगताना व बिल घेताना खूपच संकोच होत असतो. एकदा एक ऑर्डर माझ्याकडून व्यवस्थित दिली गेली नाही त्याविषयी काहीतरी त्या दिवशी काही गडबड झाली आणि तो पदार्थ चांगला झाला नाही. तो बदलून देणे देखील वेळेअभावी शक्य नव्हतं. नेहमीप्रमाणे त्यांचा छान झाल्याचा मेसेज आला. मी फोनवर त्यांच्याशी बोललो. आज नेहमीप्रमाणे बोलत गेलं नाही, काही गडबड झाली. यावर त्या म्हणाल्या की असं काहीच नव्हतं, नेहमीप्रमाणे सगळं व्यवस्थित झालं, कुठेही कमतरता नव्हतं. हे सांगताना माझ्याकडून झालेल्या उणेपणाचा कुठेच भाव अथवा उल्लेख त्यांनी केला नव्हता. चूक लक्षात आणून पण दिली नाही. या सर्व कामांबाबत अल्पप्रमाणात आपल्या हातून काही सेवा करावी हा एकच दृष्टिकोन माझा असतो. स्वामीजींनी आपण दिलेल्या मार्गावरून अखंड वाटचाल घडावी हे माझ्यासारख्याला कठीण असलं तरी स्वामीजींच्याच प्रेरणेने व आशीर्वादाने ते घडू शकतं. स्वामीजींच्या कार्यात यथाशक्ती काही हातभार हलवतायचा वाटा आपलाही असावा हे स्वामीजींच्या चरणी प्रयत्न करतात.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रात्री बाळक गोबरा बोली पाकुडा उतुका पाहुणी ते सौज करून माऊली रिते गेली. सद्गुरूंच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याचा आपण प्रदर्शनी प्रयत्न करतो करत आपली जीवन आपण घडवत आहोत आणि असे करत असताना आपले बोल जरी बोगळे झाले आपले पावले पाकुडी विकुती जरी पडली तरी या सद्गुरू माऊलीला आनंदच होतो. आई जशी आपल्या मुलाचं अगदी बोट धरून दिशा दाखवत मुक्कामापर्यंत जाण्यासाठी प्रोत्साहन देत असते तशीच ही सद्गुरू माऊली देखील आपल्या प्रत्येकाचं बोट धरून परमार्थाच्या मार्गावर मार्गस्थ करून जीवनाच्या परमोच्च ध्येयाकडे निर्देशित करत असते. अगदी जीवाचा आटापिटा करून प्रत्येक क्षणी जाणीव करून देत असते की त्या अंतिम टप्प्यापर्यंत आपल्यालाच प्रवास करायचा आहे आणि ते ध्येय वाचून त्यांचे समरस व्हायचे. स्वामीजी सरते शेवटी चवनरूपी नाजूक फुलांचा हार आपल्या चरणी अर्पण करताना एक आश्वासन देऊ इच्छिते की अनेक पारमार्थिक तुषारांनी आमची जीवने समृद्ध करत आखून दिलेल्या पारमार्थिक मार्गावरून चालत त्या परमोच्च ध्येयापर्यंत प्रवास करायला आम्ही नेहमी कटिबद्ध आहो आणि त्याबरोबर आपल्या चरणी एक कळकळीची प्रार्थना करते. हे सगळं आणि आम्हा सगळ्यांना लाच त्यांनी शिक्षण. आपल्या सगळ्यांतर्फे आता सद्गुरूंना शिंदे आणि तो रुपाली शिंदे हे स्वामीजी पूजनीय स्वामीजींचं व मातोश्री मधुराताईंचं औक्षण करते. एका संस्थेत तो मेडिकल सोशल वर्कर म्हणून कार्यरत असून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मधला पण एक स्टाफ आहे. दीनानाथ मध्ये ट्रीटमेंटसाठी आलेल्या सगळ्या गुरुबंधू भगिनींना तो अगदी मनापासून मदत करत असतो हे त्याचे विशेष आहे.
महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी महाराज।